धूप और बारिश,
सोनेनशाइन und रेगनशाउर।
लेना अपने मोहल्ले में एक छोटा भ्रमण करती है और देखती है कि मौसम धूप से बारिश में बदलता है।
लेना macht einen kurzen Spaziergang in ihrem Viertel und beobachtet, wie sich das Wetter von sonnig zu regnerisch ändert.
लेना सुबह घूमने जाती है।
Lena geht morgens spazieren.
मौसम धूप और गर्म है।
Das Wetter ist sonnig und warm.
वो बगीचे में फूल देखती है।
Sie sieht Blumen im Garten.
आसमान नीला है।
Der Himmel ist blau.
अचानक वो बादल देखती है।
Plötzlich sieht sie Wolken.
बादल ग्रे हैं।
Die Wolken sind grau.
हवा तेज हो रही है।
Der Wind wird stärker.
बारिश होने लगती है।
Es beginnt zu regnen.
वो अपनी छतरी खोलती है।
Sie öffnet ihren Regenschirm.
तेज बारिश होती है।
Es regnet stark.
सड़कों पर पानी हो जाता है।
Die Straßen werden nass.
लेना घर लौटती है।
Lena kehrt nach Hause zurück.
वो अपनी छतरी सुखाती है।
Sie trocknet ihren Regenschirm.
वो एक गर्म चाय बनाती है।
Sie macht eine heiße Tasse Tee.
बारिश घर को आरामदायक बनाती है।
Der Regen macht das Haus gemütlich.
वो छत पर बारिश की आवाज़ सुनती है।
Sie hört das Prasseln auf das Dach.
यह एक शांतिपूर्ण पल है।
Es ist ein friedlicher Moment.
रंगीन नाश्ता।
Das bunte Frühstück.
टॉम अपने परिवार के लिए नाश्ता तैयार करता है और सामग्री की सूची देखता है।
Tom bereitet ein Frühstück für seine Familie vor und geht die Liste der Zutaten durch.
वो सीखता है कि कैसे रोटी, अंडा और अन्य सरल खाद्य पदार्थों के नाम और खरीदारी करते हैं।
Er lernt, wie man Brot, Ei und andere einfache Lebensmittel benennt und einkauft.
टॉम जल्दी उठता है।
Tom steht früh auf.
वो सामग्री की सूची लेता है।
Er nimmt die Zutatenliste.
वो रसोई में जाता है।
Er geht in die Küche.
टॉम को रोटी चाहिए।
Tom braucht Brot.
वो अलमारी का दरवाजा खोलता है।
Er öffnet die Schranktür.
वहाँ रोटी नहीं है।
Da ist kein Brot.
वो फ्रिज के पास जाता है।
Er geht zum Kühlschrank.
वहाँ उसे अंडे मिलते हैं।
Dort findet er Eier.
वो दो अंडे लेता है।
Er nimmt zwei Eier.
अब वो मक्खन ढूंढता है।
Nun sucht er Butter.
मक्खन मेज पर है।
Butter ist auf dem Tisch.
वो टोस्ट तैयार करता है।
Er macht Toast fertig.
परिवार नाश्ते के लिए आता है।
Die Familie kommt zum Frühstück.
सभी मिलकर खाते हैं।
Alle essen zusammen.
टॉम खुश है।
Tom ist glücklich.
उसने बहुत कुछ सीखा है।
Er hat viel gelernt.
पार्क में एक दोपहर।
Ein Nachmittag im Park.
अन्ना पार्क में अपने दोस्तों से मिलने की योजना बनाती है।
Anna plant ein Treffen mit ihren Freunden im Park.
वो एक निमंत्रण तैयार करती है, मौसम के बारे में बात करती है और पिकनिक या बाहर खेलों जैसी गतिविधियों पर चर्चा करती है।
Sie erstellt eine Einladung, spricht über das Wetter und diskutiert mögliche Aktivitäten wie ein Picknick oder Spiele im Freien.
स्वस्थ और तंदुरुस्त।
Gesund und munter.
मार्कस अपने डॉक्टर से एक नियमित जांच के लिए मिलता है।
Markus besucht seinen Arzt für eine Routineuntersuchung.
वो अपने लक्षणों को वर्णित करना सीखता है।
Er lernt, seine Symptome zu beschreiben.
डॉक्टर उसे स्वास्थ्य सुधारने के लिए सुझाव देता है।
Der Arzt gibt ihm Ratschläge zur Gesundheitsförderung.
Markus सुझावों को गंभीरता से लेना शुरू करता है।
Markus beginnt, die Vorschläge ernst zu nehmen.
वो अपनी खाने की आदतों को बदलता है।
Er ändert seine Ernährungsgewohnheiten.
वो अपनी खाने में ज्यादा सब्जियां शामिल करता है।
Er integriert mehr Gemüse in seine Mahlzeiten.
वो नियमित रूप से व्यायाम करना भी शुरू करता है।
Er beginnt auch, regelmäßig Sport zu treiben.
कुछ हफ्तों के बाद वो अच्छा महसूस करता है।
Nach einigen Wochen fühlt er sich besser.
उसकी ऊर्जा स्तर बढ़ता है।
Sein Energielevel steigt an.
मार्कस अपनी प्रगति से खुश है।
Markus ist glücklich mit seinen Fortschritten.
वो महसूस करता है कि वो स्वस्थ और खुश है।
Er merkt, dass er gesünder und glücklicher ist.
वो अपनी स्वस्थ जीवन शैली पर गर्व महसूस करता है।
Er ist stolz auf seine gesunde Lebensweise.
वो अपनी नई आदतों को बनाए रखने की योजना बनाता है।
Er plant, seine neuen Gewohnheiten beizubehalten.
हर हफ्ते वो पार्क में दौड़ने जाता है।
Jede Woche geht er in den Park joggen.
वो ध्यान के लिए समय निकालता है।
Er nimmt sich Zeit für Meditation.
ध्यान उसे तनाव कम करने में मदद करता है।
Meditation hilft ihm, Stress abzubauen.
Uski neend mein bhi sudhar hota hai.
Sein Schlaf verbessert sich ebenfalls.
Markus apne din ke liye taiyar aur urjavan mehsoos karta hai.
Markus fühlt sich ausgeruht und bereit für den Tag.
Luxury ya duswapn?
Luxus oder Albtraum?
Lisa ek shandar hotel mein check-in karti hai, lekin sab kuch aasani se nahi hota.
Lisa checkt in ein luxuriöses Hotel ein, aber nicht alles läuft reibungslos.
Use ek arakshan visangati jaisi chunautiyon ka samna karna padta hai aur use staff ke sath uch star par samvad karna hota hai.
Sie steht vor Herausforderungen wie einer Reservierungsdiskrepanz und muss auf hohem Niveau mit dem Personal kommunizieren.
Raja ka ghar.
Der Haushalt König.
Ingrid puri tarah se paryavaraniye ghar ki chunauti ko paar karti hai.
Ingrid meistert die Herausforderung eines komplett ökologischen Haushalts.
Wo ghar ke kaam mein unnat takniko aur vishesh shabdavali ki khoj karti hai, jabki wo apni sthirta badhati hai.
Sie entdeckt fortgeschrittene Techniken und spezifisches Vokabular im Bereich Hausarbeit, während sie ihre Nachhaltigkeit erhöht.
Shuruaat mein sahi samagri khojne mein kathinai thi.
Am Anfang war es schwierig, passende Materialien zu finden.
Ingrid ko apne safai utpad khud banana pada.
Ingrid musste ihre eigenen Reiniger herstellen.
Uske pehle prayas bahut safal nahi the.
Ihre ersten Versuche waren nicht sehr erfolgreich.
Lekin samay ke sath usne sikha ki kya kaam karta hai.
Aber mit der Zeit lernte sie, was funktioniert.
Is chunauti ke madhyam se Ingrid ne kai nayi kshamtaen viksit ki.
Durch diese Herausforderung entwickelte Ingrid viele neue Fähigkeiten.
Paryavaraniye utpadon ke bare mein uska gyan bahut vyapak ho gaya.
Ihr Wissen über ökologische Produkte wurde sehr umfangreich.
Usne apne bagiche mein jaivik khadya padarth ugana shuru kiya.
Sie begann, biologische Lebensmittel in ihrem Garten anzubauen.
Paudhe paryavaraniye vatavaran mein shandar dhang se bade.
Die Pflanzen gediehen prächtig in dem ökologischen Umfeld.
Ingrid ne tikau samagri se apne kapde silna bhi shuru kiya.
Ingrid begann auch, ihre eigenen Kleider aus nachhaltigen Materialien zu nähen.
Uske prayason ka parinam ye hua ki usne kam kachra utpann kiya.
Ihre Bemühungen führten dazu, dass sie weniger Abfall produzierte.
Is beech usne apne anubhavon ko dusron ke sath saajha karna shuru kiya.
In der Zwischenzeit begann sie, ihre Erfahrungen mit anderen zu teilen.
Usne apni anukool jeevanshali ki yatra ke bare mein ek blog likha.
Sie schrieb einen Blog über ihre Reise zu einem nachhaltigen Lebensstil.
Uska blog bahut sari sakaratmak pratikriyaen prapt karta hai.
Ihr Blog erhält viele positive Rückmeldungen.
Ingrid dusron ko paryavaran ke prati adhik jagruk jeevan jeene ke liye prerit karti hai.
Ingrid inspiriert andere, umweltfreundlicher zu leben.
Uska lakshya paryavaran ke liye jeevan jeene ke liye ek samuday banana hai.
Ihr Ziel ist es, eine Gemeinschaft für umweltfreundliches Leben zu schaffen.
Ingrid ki kahani vyaktigat parivartan ki shakti ka ek udaharan hai.
Die Geschichte von Ingrid ist ein Beispiel für die Macht des individuellen Wandels.
Uski pratibaddhata dikhati hai ki chote kadam bade parivartan la sakte hain.
Ihr Engagement zeigt, dass kleine Schritte große Veränderungen bewirken können.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.